नमस्कार, मी परेश शिंदे आणि आपण ऐकत आहात सरकार नामाचे विशेष पॉडकास्ट राजकारण. पांढरा शुभ्र सदरा, डोक्यावर गांधी टोपी, अशा पेहरेवात सामान्य लोकात मिळून मिसळून काम करणारे आपल्या ताब्यातील संस्थांचे आपण मालक नाही तर विश्वस्त आहोत या भावनेतून त्यांनी शेवटच्या श्वासापर्यंत शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठीच काम केलं. होय, हे म्हणजे पंत, पंढरपूरचे सुधाकर पंत परिचारकच. पंढरपूर ही अवघ्या महाराष्ट्राचं आराध्य दैवत असलेल्या श्री विठ्ठलाची नगरी. पंढरीनाथाच्या या नगरीचा विकास करण्यासाठी औदुंबर अण्णा पाटील, पांडुरंग डिंगरे, भाई रावळ, भरत नाना भालके यांच्यासारख्या दिग्गज नेत्यांनी मोलाचं योगदान दिलं. या नेत्यांप्रमाणेच सुधाकर पंत परिचारक यांनीही राजकारण करताना सहकाराच्या माध्यमातून पंढरपूर तालुक्याच्या विकासात हातभार लावला. पंतांची राजकारणातील प्रतिमा स्वच्छ, शांत, संयमी आणि सहृदयी अशी होती. व्यक्तिमत्व ऋषितुल्य होतं. सुधाकर परिचारकांना पंत, श्रीमंत तर मालक या नावांनीही ओळखलं जायचं. शेतकरी आणि कामगारांच्या उन्नतीसाठी त्यांनी अथक परिश्रम देखील घेतले. पंत हे खऱ्या अर्थाने शेकडो कुटुंबाचे पोशिंदे होते. पंतांनी शेतकरी आणि कामगारांच्या हितासाठी सहकारी संस्था, साखर कारखानदारी, बँकांच्या माध्यमातून विकासाचं राजकारण केलं. सुधाकर रामचंद्र परिचारक यांचा जन्म 5 ऑक्टोबर 1935 मध्ये पंढरपुरात झाला. त्यांचं 10वीपर्यंतचं शिक्षण पंढरपुरातच झालं. त्याच दरम्यान 1958 मध्ये पंढरपुरात आचार्य विनोबा भावे यांचं सर्वोदय संमेलन आयोजित करण्यात आलं होतं. या संमेलनात त्यांनी सहभाग नोंदवला. त्या संमेलनापासून प्रेरणा घेत परिचारकांच्या समाजकारणाची आणि राजकारणाची मुहूर्तमेढ रोवली गेली. 1967 मध्ये पंढरपूर पंचायत समिती सदस्य व उपसभापती म्हणून त्यांनी राजकीय कारकिर्दीचा प्रारंभ केला. राजकारणापेक्षा तालुक्याचा विकास आणि शेतकरी, कष्टकरी या घटकांची आर्थिक प्रगती साध्य करणं हे त्यांचं ध्येय होतं. यासाठी त्यांनी सहकाराची कास धरून राजकारण आणि समाजकारणाला गती दिली. परिचारक यांचा स्वभाव हा सर्वांना सोबत घेऊन जाण्याचा होता. त्यामुळे समाजकारण करत असताना त्यांनी एक एक माणूस जोडला. तालुक्यात त्यांनी सहकार क्षेत्राचं जाळं निर्माण केलं. साखर कारखाने, बँका, पतसंस्था, शिक्षण संस्था या माध्यमातून पंतांनी कार्यकर्त्यांना बळ दिलं आणि मोठं केलं. अनेकांच्या हाताला रोजगार मिळवून दिला. राजकारणात पडल्यावर त्यांचा संबंध माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील, शरद पवार यांच्यासोबत आला. त्यांच्या सहकार्याने त्यांनी औदुंबर अण्णांच्या मार्गदर्शनात काम सुरू केलं. 1972 मध्ये पहिल्यांदा ते सोलापूर जिल्हा परिषदेचे सदस्य म्हणून निवडून आले. 1978 मध्ये पहिल्यांदा सुधाकर पंत परिचारक यांनी जनता पार्टीच्या उमेदवारीवर औदुंबर अण्णा पाटील यांच्या विरोधात विधानसभेची निवडणूक लढवली. या निवडणुकीत परिचारकांना पराभवाचा सामना करावा लागला. औदुंबर अण्णांनी 39,205 मते घेत विजयाचा गुलाल उधळला होता. सुधाकर पंतांना 35,543 मतं मिळाली होती. परिचारकांनी 1980 निवडणुकीत पांडुरंग डिंगरे यांना पाठिंबा देत पराभवाचा वचपा काढला होता. त्यानंतर 1985 विधानसभा निवडणुकीत पहिल्यांदाच औदुंबर पाटील यांचे कट्टर समर्थक असलेल्या यशवंत भाऊ पाटील यांचा पराभव करत परिचारक विधानसभेत पोहोचले. त्यानंतर त्यांनी मागे वळून पाहिलं नाही. 1999 मध्ये शरद पवारांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यानंतर पंतांनी शरद पवारांसोबत जाण्याचा निर्णय घेतला. शरद पवारांचे अत्यंत विश्वासू नेते म्हणून पंतांना ओळखलं जायचं. मात्र 2014 मध्ये राजकीय मतभेदातून पंतांनी राष्ट्रवादीची साथ सोडली आणि भाजपमध्ये प्रवेश केला. दरम्यान जिल्हा परिषद, सोलापूर जिल्हा बँक, जिल्हा दूध संघ आदी संस्थांवर आपला दबदबा ठेवत जिल्ह्यातील राजकारणात स्वतःचं भक्कम असं स्थान पंतांनी निर्माण केलं. या विविध संस्थांमध्ये काम करताना त्यांनी जनतेच्या हिताचे अनेक महत्वपूर्ण निर्णय घेतले. सर्वसामान्य लोकांत मिळून मिसळून काम करणाऱ्या पंतांची राणी एकदम साधी होती. पांढरा शुभ्र सदरा, धोतर, डोक्यावर गांधी टोपी अशा पेहरावातील पंत अगदी सहजतेने शेतकरी आणि कामगारांमध्ये मिसळून राहायचे. त्यांनी राजकारणात एवढी पद भूषवली मात्र कोणताही बडेजाव केला नाही. पांडुरंग कारखान्याचे ते चेअरमन होते, मात्र ते कधीच कारखान्यात चेअरमनच्या खुर्चीवर बसले नाहीत, ना चेअरमन म्हणून कधी रुबाब दाखवला. कारखान्याच्या कार्यकारी संचालकांसाठी नवी कोरी गाडी होती, मात्र सुधाकर पंत कारखान्याच्या कामासाठी राजकीय दौऱ्यांसाठी आपल्याच जुन्याच गाडीचा वापर करत असत. बँक असो अथवा साखर कारखाने, त्या संस्थांचे आपण मालक नसून विश्वस्त आहोत या विचाराने त्यांनी शेवटपर्यंत काम पाहिलं. नेतृत्व करत असलेल्या सहकारी संस्थांमधील प्रशासकीय खर्च आपल्यामुळे वाढणार नाही याची काळजी त्यांनी अखेरपर्यंत घेतली. त्यामुळे जनसामान्यांचा त्यांच्यावर विश्वास निर्माण झाला होता. या विश्वासाला तडा जाणार नाही याची काळजी पंतांनी शेवटपर्यंत घेतली. पंतांनी पांडुरंग सहकारी साखर कारखाना, युटोपियन कारखाना, पंढरपूर अर्बन बँक, बाजार समिती आदी संस्थांच्या माध्यमातून तालुक्यातील गरजू नागरिकांच्या हाताला काम दिलं. कामगार आणि शेतकऱ्यांबद्दल पंतांना कमालीची आत्मीयता होती. त्यामुळे एखादा शेतकरी अडचण येऊन पंतांच्या वाड्यावर गेला की तो कधीही रिकाम्या हाताने परतलाच नाही, पंतांनी दिलेला शब्द पाळत असत. त्यामुळे जनतेमध्ये त्यांच्याबद्दल आपुलकी होती. याला कारणही तशीच होती. एखादा कार्यकर्ता आर्थिक अडचणीत असेल किंवा आजारी पडला म्हणून रुग्णालयात असेल आणि याची माहिती मिळायला उशीर की पंत त्या कार्यकर्त्याच्या चौकशीसाठी जातीनं हजर राहायचे, त्याला अर्थसहाय्य करायचे, त्या कार्यकर्त्याला अथवा कामगाराला आपल्या कुटुंबातील सदस्यच मानत असत. शेतकरी हिताय, कामगार सुखाय हे ब्रीद जोपासणारे सुधाकर पंत परिचारक हे शेतकरी आणि कामगारांचे पोशिंदे म्हणून ओळखले जायचे. संपूर्ण हयातीत त्यांनी कामगार आणि शेतकऱ्यांच्या उद्धारासाठी स्वतःला झोकून दिलं. 1972 मध्ये त्यांच्या राजकारणाच्या सुरुवातीच्या काळात भीषण दुष्काळ पडला होता. दुष्काळामुळे लोकांच्या हाताला काम नव्हतं. त्यावेळी उपसभापती असताना त्यांनी सगळा तालुका पिंजून काढला आणि रस्त्यांची कामं सुरू करण्याचा निर्णय आमदार औदुंबर अण्णा पाटील यांच्या मार्गदर्शनात घेतला. पंतांनी दुष्काळात अनेकांच्या हाताला रोजगार उपलब्ध करून दिले. एवढंच नाही तर त्या काळात गावोगावच्या कामगारांना सुकडी दिली जायची. ती सुकडी बोटीमध्ये भरून स्वतः परिचारक चंद्रभागेतून प्रवास करत गावागावातून वाटप करायचे. एकही कुटुंब उपाशी राहिलं नाही पाहिजे अशी त्यांची भावना होती. याच माध्यमातून पंतांनी आपला जनसंपर्क वाढवला आणि लोकहिताच्या कामांसाठी आणखी बळ मिळवलं. त्याचाच फायदा पुढे त्यांना विधानसभा निवडणुकीत झाला. विधानसभेत पंतांनी 25 वर्ष पंढरपूर मतदारसंघाचं नेतृत्व केलं. त्या काळात त्यांनी तालुक्यातील सर्वसामान्यांचे प्रश्न लावून धरले. शेतकऱ्यांच्या शेतीमालाला भाव, दुधाची दरवाढ, शेतकऱ्यांना वेळेवर पाणी, वीज पुरवठा व्हावा यासाठी त्यांनी नेहमीच डोळ्यात अंजन घालणारी भाषणे करून सरकारचे लक्ष वेधण्याचा प्रयत्न केला. पंतांचं वक्तृत्व प्रभावी आणि टोकदार होतं. त्यांनी शेतकरी, कष्टकरी, गरजू नागरिकांच्या विकासाचे मुद्दे प्रभावीपणे मांडले. प्रश्नांची मुद्देसूत मांडणी करण्यात त्यांची हातोटी होती. त्यासाठी त्यांना राष्ट्रपती प्रतिभाताई पाटील यांच्या हस्ते गौरवण्यात आलं होतं. सुधाकर पंतांचा साखर उद्योगाशी घनिष्ठ संबंध होता. आजारी साखर कारखाने चालवायला घेऊन त्यांना ऊर्जितावस्था देऊन पंतांनी कित्येकांच्या हाताला काम दिलं होतं. याची सुरुवात त्यांची मोहोळ तालुक्यातील भीमा सहकारी साखर कारखान्यापासून झाली. टाकळी सिकंदरचा भीमा सहकारी साखर कारखाना 1987 सुमारास दिवाळखोरीत निघाला होता. त्यावेळी राज्य सरकारच्या वतीनं परिचारकांनी प्रशासक म्हणून हा कारखाना चालवायला घेतला. पंतांनी सूक्ष्म नियोजन करून कारखान्याची पुन्हा घडी बसवली. कारखाना 14 कोटी रुपये तोट्यात होता, तो त्यांनी कर्जमुक्त केला. यासाठी त्यांनी साखरेचा अधिक उतारा असणाऱ्या ऊसाची लागवड करण्यास शेतकऱ्यांना प्रवृत्त केलं. कारखान्याची गाळप क्षमता 2500 मेट्रिक टनांपर्यंत वाढवली. शिवाय पंतांनी शेतकऱ्यांनाही चांगला दर देऊन सहकारातून साखर कारखाना आणि ऊस उत्पादक शेतकऱ्यांचा विकास करून दाखवला. त्यांनी या कारखान्याचे 1989 ते 98 व 2005 ते 2011 अशी 15 वर्ष अध्यक्षपद भूषवली. त्याचप्रमाणे त्यांनी मंगळवेढ्याचा दामाजीसह जिल्ह्यातील तोट्यात असलेल्या अन्य सहकारी साखर कारखान्यांना ऊर्जितावस्था देण्याचं काम केलं. औदुंबर अण्णांसोबत मतभेद झाल्यानंतर विठ्ठल परिवाराच्या साखर कारखान्याकडून शेतकऱ्यांच्या ऊसाची अडवणूक होऊ लागली. त्यामुळे परिचारक गटाचा कार्यकर्ता असलेला शेतकरी अडचणीत येऊ लागला. त्याचवेळी परिचारकांनी स्वतः पुढाकार घेऊन जिल्ह्यातील इतर कारखान्यांना कार्यकर्त्यांचा ऊस पाठवण्याची सोय केल्याचे आजही अनेक कार्यकर्ते सांगतात. तालुक्यातील ऊसाचे वाढते क्षेत्र पाहता शेतकऱ्यांच्या मालकीचा आणखी एखादा कारखाना असावा या हेतूने त्यांनी श्रीपूर येथील उद्योजक ज्ञानेश्वर आगाशे यांचा साखर कारखाना विकत घेऊन तो सहकारी तत्वावर सुरू केला. या कारखान्याच्या माध्यमातून त्यांनी अनेकांच्या हाताला काम दिलं. सहकार क्षेत्रातील पांडुरंग परिवाराचा विस्तार खऱ्या अर्थानं या कारखान्यापासूनच सुरू झाला. पंढरपूर अर्बन बँक, श्रीपूर येथील श्री पांडुरंग सहकारी साखर कारखाना, टाकळी सिकंदर येथील भीमा सहकारी साखर कारखान्याची धुरा पंतांनी यशस्वीपणे सांभाळली होती. पांडुरंग, दामाजी आणि भीमा हे सहकारी साखर कारखाने त्यांच्या कर्जाच्या खाईतून बाहेर काढले. एवढंच नाही तर त्यांनी या कारखान्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांना सर्वाधिक दर देण्याचा प्रयत्न केला. पांडुरंग कारखान्याला तर सर्वोच्च दर देणारा साखर कारखाना म्हणून नावलौकिक प्राप्त झालं होतं. कारखानदारी, बँक या माध्यमातून पंतांनी सहकारी संस्थांच्या सभासदांचे हित जोपासण्याचा तसेच संस्थेला प्रगतीपथावर नेण्याचा आदर्श सर्वांसमोर ठेवला. त्यामुळेच सहकाराचे डॉक्टर असा उल्लेख पंतांचा केला जायचा. खेड्यापाड्यांना शहरांशी जोडण्यातही पंतांचं मोठं योगदान होतं. याचं कारण म्हणजे त्यांनी एसटी महामंडळाचे अध्यक्ष म्हणूनही काम पाहिलं होतं. 2002 मध्ये त्यांनी एसटी महामंडळाच्या अध्यक्षपदाची जबाबदारी स्वीकारली. त्यावेळी महामंडळ 700 कोटी रुपयात तोट्यात होतं. परिचारकांनी तोट्यातील महामंडळाला फायद्यात आणण्यासाठी अनेक महत्वाचे निर्णय घेतले. गाव खेड्यांपर्यंत एसटीची सेवा सुरू केली. 2005 मध्ये तोट्यात असलेलं एसटी महामंडळ 150 कोटी रुपये नफ्यात आणलं. एवढंच नाही तर त्यांनी एसटीची लाल डबा ही ओळख बदलून लाल परी अशी नवी ओळख मिळवून दिली. एसटीत नोकर भरती करून पंतांनी अनेक तरुणांच्या हाताला काम दिलं. कारखानदारी, बँक, दूध पंढरी आणि एसटी महामंडळ, शाळा, महाविद्यालये या माध्यमातून पंतांनी अनेकांच्या पोटाची सोय लावली. त्यामुळे आजही आवर्जून त्यांचा उल्लेख शेतकरी आणि कामगारांचा पोशिंदा असाच केला जातो. पंतांनी ज्याप्रमाणे तालुक्यातील शेतकरी कष्टकरांच्या हितासाठी सहकाराची पाळेमुळे रुजवली त्याचप्रमाणे गावखेड्यातील सर्वसामान्य गरजू मुलांच्या शिक्षणासाठीही पुढाकार घेतला. गावोगावी शाळा सुरू केल्या. निस्वार्थी व कुठल्याही पदाची अपेक्षा न बाळगता अखंड समाजसेवा करत असताना त्यांनी शिक्षण क्षेत्रातही भरीव योगदान दिलं. पांडुरंग शिक्षण मंडळाची स्थापना करून ग्रामीण भागातील मुलांसाठी KG-to-PG अशी शिक्षणाची दालनं उभी केली आणि ज्ञानाची गंगा चंद्रभागेच्या तीरावरील गाव खेड्यांपर्यंत पोहोचवली. उमा महाविद्यालय, कर्मयोगी इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजी, मतिमंद व मुकबधीर विद्यालय, आदर्श प्राथमिक विद्यालय अशा एक ना अनेक शिक्षण संस्था त्यांनी सुरू केल्या. या माध्यमातून अनेकांना पंतांनी निस्वार्थपणे नोकरीची संधी देखील दिली. सुधाकर परिचारकांनी विधानसभेची पहिली निवडणूक 1978 मध्ये काँग्रेसचे नेते औदुंबर अण्णा यांच्या विरोधात लढवली होती. त्याचवेळी परिचारकांना जनता पार्टीने उमेदवारी दिली होती. पहिल्याच निवडणुकीत औदुंबर अण्णांनी पंतांचा 3662 मतांनी पराभव झाला होता. मात्र त्यावेळी परिचारकांनी साखर सम्राट म्हणून ओळख असलेल्या औदुंबर अण्णांना निवडणुकीत चांगलाच घाम फोडला होता. त्यानंतर परिचारकांनी 1985 निवडणुकीत आमदारकी मिळवली. ती पुढे 2009 पर्यंत सलग 5 टर्म कायम राखली. 2009 मध्येही त्यांना निवडणुकीत उतरण्याची संधी होती, परंतु ऐनवेळी शरद पवारांनी पंढरपुरातून विजयसिंग मोहिते पाटलांना उमेदवारी देण्याचा निर्णय घेतला. परिचारकांना या मतदारसंघातून निवडून यायची खात्री असताना देखील केवळ पक्षनिष्ठा आणि मोहिते पाटील घराण्याशी असलेले संबंध यामुळे त्यांनी मोठ्या मनानं विजयदादांना उमेदवारी दिली. परंतु या निवडणुकीत विजयसिंग मोहिते पाटलांनाही पराभवाचा सामना करावा लागला. विजय दादांना पराभव करत भारत नाना भालके हे जायंट किलर ठरले होते. या निवडणुकीपासून पंतांचे राष्ट्रवादीशी मतभेद वाढत गेले. पंत सक्रिय राजकारणापासून 10 वर्षे लांबच राहिले, त्यामुळे पंतांनी घडवलेल्या कार्यकर्त्यांमध्ये अस्वस्थतेचे वातावरण निर्माण झाले होते. त्यामुळे 2019 निवडणुकीवेळी कार्यकर्त्यांनीच मनावर घेतलं आणि पंतांना पुन्हा एकदा निवडणुकीच्या आखाड्यात उतरण्याची विनंती केली. नाही होय करत पंतांनी अखेर होकार दिला. त्यावेळी त्यांनी भाजपच्या तिकिटावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला आणि भालकेंच्या विरोधात शड्डू ठोकला. या निवडणुकीच्या प्रचारात परिचारकांनी मतदारांना आवाहन करताना, मी पुन्हा निवडणुकीच्या रणांगणात उतरलो आहे, यापूर्वी 1985 पासून ते 2009 पर्यंत 25 वर्ष तुम्ही मला सांभाळलं, यापुढील 5 वर्ष मला सांभाळून घ्या, अशी भावनिक साद त्यांनी तालुक्यातील मतदारांना घातली होती. परंतु या निवडणुकीत पंतांना पराभवाचा सामना करावा लागला. भारत नाना भालके यांनी पंतांचा पराभव करत विजयाची हॅट्रिक केली आणि भर शिवाजी चौकात दंड थोपटून विजय साजरा केला. तसं करण्यामागच्या राजकारणाची ही वेगळीच कथा आहे. पंतांचा या निवडणुकीत 13,361 मतांनी पराभव झाला होता. दुर्दैवाने दोन्ही उमेदवारांसाठी 2019 विधानसभा निवडणूक शेवटची ठरली, कारण पुढे कोरोना महामारीच्या रूपानं काळाने डाव साधला आणि सुधाकर पंत कालवश झाले. त्यानंतर 4 महिन्यात आमदार भारत नाना भालके यांचंही निधन झालं आणि एका क्षणात पंढरपूर तालुका पोरका झाला. सुधाकर पंतांनी शेतकऱ्यांना न्याय देण्यासाठी हयात घालवली. शेतकऱ्यांच्या कष्टाचा योग्य दाम मिळाला पाहिजे ही त्यांची आग्रही भूमिका होती आणि त्यांनी ती आचरणातून सिद्ध देखील केली होती. पंतांनी जिल्ह्यातील इतर साखर कारखान्यांच्या तुलनेत कायमच उच्चांकी दर दिला. शेतकऱ्यांना कधीच अडचणीत येऊ द्यायचे नाही असा त्यांचा शिरस्ता होता. याचंच एक उदाहरण सांगायचं झाल्यास 2020 उजाडले ते कोरोनासाठी महाभयंकर महामारी घेऊनच सुरुवातीला 1-2 अशी आढळून येणारी रुग्णांची संख्या आता काही दिवसातच लाखांवर पोचली. पंढरपुरातही कोरोना विषाणूने थैमान घातले होते. त्याचा फटका राजकारणातील संत आणि सहकारातील डॉक्टर असलेल्या सुधाकर पंतांनाही बसला. परिचारक हे त्यावेळी पांडुरंग साखर कारखान्याचे चेअरमन होते. कोरोना साथीचा आघात सगळीकडे सुरू असतानाच 5 ऑगस्ट 2020 रोजी कोरोनाने पंतांनाही गाठले. त्यामुळे त्यांना पुण्यातील सह्याद्री रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्याच महिन्यात 15 ऑगस्टला बैल पोळ्याचा सण होता. कायम शेतकऱ्यांचे हित जोपासणारे पंत रुग्णालयात कोरोनाशी 2 हात करत होते. मात्र अशा ही परिस्थितीत त्यांना शेतकऱ्यांना पोळा सणासाठी ऊस बिलाचा हप्ता वेळेत देण्याची काळजी लागली होती. त्यासाठी त्यांनी रुग्णालयातूनच कारखान्यात फोन लावला आणि 14 तारखेच्या आत शेतकऱ्यांच्या खात्यात ऊसाचा हप्ता जमा झाला पाहिजे अशी सूचना केली. कारण पोळ्यापूर्वी शेतकऱ्यांना पैसे मिळाले तर ते बैलपोळा सण साजरा करतील असा त्यांचा यामागचा विचार होता. त्यावर कोरोनामुळे आलेल्या मंदीच्या काळातही कारखाना प्रशासनाने पंतांचा शब्द खरा केला आणि 14 तारखेपर्यंत शेतकऱ्यांना बिलाच्या पहिल्या हप्त्याचे वाटप केले. पण दुर्दैवाने आज तागायत कारखान्याच्या संचालक मंडळाला अथवा त्यांच्यावर निस्वार्थ प्रेम करणाऱ्या शेतकऱ्यांना पोळ्याचा हप्ता जमा झाला मालक असे सांगण्याची संधी मिळालीच नाही. त्यांनी केलेले समाजकारण आणि विकासाचे राजकारण यामुळेच पंढरीचे पंत परिचारकांच्या नावाचं गारुड संपूर्ण जिल्ह्यावर होतं. त्यांच्या मृत्यूनंतर शरद पवार, सुशीलकुमार शिंदे, रामदास आठवले, विजयसिंग मोहिते पाटील, सोलापूरचे खासदार जय सिद्धेश्वर महास्वामी यांच्यासह अनेक राजकारण्यांनी पंतांच्या वाड्यात जाऊन आपले दुःख व्यक्त केले. त्यांच्या मृत्यूनंतर राजकारणातील कर्मयोगी श्रीमंत संत पुन्हा होणे नाही अशीच भावना अनेकांनी व्यक्त केली.